पर हेच 93.5 रेड एफ एम वर 8:49 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आणि आज सगळ्यांना असं प्रेरणा देणारं काय काय समोर येत आहे. थोड्या वेळापूर्वी आपण त्या लहानशा गोंडस मुलीबद्दल बोलत होतो जिनं स्वतःच्या आईला पाणी वाचवण्याचा सल्ला दिलेला आहे आणि घरामध्ये या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करायला सांगितलं आहे. दुसरीकडे एक बातमी वाचली आज आणि खरंच अंगावर शहारा आला रे. शिक्षिका आहेत ते किच्छाबेन चौहान असं त्यांचं नाव आहे. वय वर्ष 65. निवृत्तीनंतर सुद्धा त्या शाळेत जाऊन मुलांना शिकवतात. त्याच शाळेत त्या जाऊन शिकवतात जिथं त्या शिकल्या. 12वीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. आईवडिलांची जबाबदारी असल्यामुळे त्या अविवाहित राहिल्या. पण 48 वर्षांपासून 70% पगार, आपला स्वतःचा 70% पगार गली गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्या कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. त्या अर्थाने इतकं मोठं दातृत्व, इतकं सुंदर कर्तृत्व, वा 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 वा, काय काय सांगायचं रे, काय बोलायचं. अशी अशी जी लोकं आहेत ना, ही लोकं आहेत म्हणून आपल्याला कुठेतरी माणुसकीवर विश्वास आहे. आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे की विद्यार्थ्यांचं शिक्षण सोबतच रुरल एरियामधली मुलं त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं आहे. एकूणच पिढी घडण्यासाठी सगळ्या लोकांनी मिळून पुढे येण्याची गरज आहे आणि इच्छाबेनसारख्या ज्या व्यक्ती आहेत त्या पुढे येत आहेत आणि म्हणून इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत, घडत आहेत. सलाम सलाम सलाम, त्रिवार वंदन. मॉर्निंग नंबर 1 मध्ये एक ट्रॅक प्ले करतोय वजा तुम हो फ्रॉम हिट स्टोरी 3. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.